radiomandi.com पॉडकास्ट।
साखरेच्या पॅकेटवर लाल चिन्हाची सक्ती, साखर उद्योगापुढे नवी डोकेदुखी। भारताच्या अन्न सुरक्षा आणि मानस प्राधिकरण अर्थात दी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेनं फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स संदर्भात लागू केलेली नवी नियमावली साखर उत्पादकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे। FSSAI संस्थेनं लागू केलेल्या नव्या नियमानुसार ज्या अन्नपदार्थांमध्ये जास्त फॅट्स, साखर आणि मिठाचा अंश आहे त्या पदार्थांच्या पॅकिंगवर पुढच्या बाजूलाच लाल रंग बंधनकारक असणार आहे। हा नियम लागू झाला तर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या 70-75% फूड पॅकेट्सलाही लाल रंगाचं चिन्ह द्यावं लागणार आहे। सध्या भारतातील साखर उद्योगापुढं साखरेच्या घसरलेल्या किमती आणि वाढत चाललेल्या साठा याचं आव्हान आहे। साखरेचं अतिरिक्त सेवन आरोग्यास अपायकारक असल्याच्या पार्श्वभूमीवर FSSAI संस्थेनुसार साखरेच्या पॅकेट्सवर समोरच्या बाजूला लाल रंगाचं चिन्ह द्यावं लागणार आहे। साखर उद्योगापुढं हा विषय चिंतेचा बनला आहे। कोलकाता इथं झालेल्या SN गुंडूराव स्मृती व्याख्यानात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी मार्गदर्शन केलं। त्यावेळी FSSAI या संस्थेच्या नव्या नियमांचा त्यांनी उल्लेख केला। हा नियम चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीनं लागू करण्यात येत आहे असं मत नाईक नवरे यांनी यावेळी व्यक्त केलं। ते म्हणाले, सध्या साखर उद्योगापुढं गेल्या वर्षीच्या हंगामाच्या तुलनेत यंदाही झालेलं अतिरिक्त उत्पादन हा चिंतेचा विषय आहे। मुळात साखरेचं अतिरिक्त सेवन अपायकारक आहे याचा कोणताही पुरावा नाही। तसंच कोणत्याही खाद्यपदार्थाचं अतिरिक्त सेवन हे अपायकारकच असतं आणि भारतासारख्या देशात साखर हा ऊर्जेचा सर्वात स्वस्त स्रोत आहे। तुम्ही साखरेला दारू, सिगारेट आणि तंबाखूच्या रांगेत बसवू शकत नाही। साखर हा असा अन्नपदार्थ आहे जो रक्तात मिसळल्यानं शरीराला ऊर्जा मिळते, त्यामुळं त्याच्या पॅकेटवर वैधानिक इशाऱ्याची कोणतीही गरज नाही। जगभरात सध्या साखर उद्योगावर दबाव टाकला जात आहे, त्यापेक्षा सरकारनं नागरिकांना त्यांच्या जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करावं असं मत नाईक नवरे यांनी यावेळी व्यक्त केलं।